विवा शिरवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं नितांत सुंदर नाट्यशिल्प म्हणजे ययाती देवयानी. ययाती देवयानी, कच आणि शर्मिष्ठा यांच्या अगदी विभिन्न अशा स्वभावचित्रांचं रेखाटन या नाटकात आहे.
या नाटकातून साकार होणारी कथा अगदी चिरस्मरणीय. मानभंग झालेला, हताश झालेला, मनाने पराभूत झालेला सम्राट ययाती शर्मिष्ठेला गाणं म्हणायला सांगतो
आणि शर्मिष्ठा विलक्षण आर्त सुरावटीतून तितक्याच आर्तमधुर स्वराने ययातीच्या नवे नवे रसिकांच्याच मनाची तार छेडते.
सुनी आकाश सा